नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते बिहारमधल्या 12,100 कोटी रुपयांच्या 25 विकास प्रकल्पांचं उद्घाटन, लोकार्पण तसंच पायाभरणी करण्यात आली. यामध्ये रस्ते, रेल्वे आणि ऊर्जा क्षेत्रातल्या विविध योजनांचा समावेश आहे. दरभंगा इथल्या नियोजित ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थात एम्सची कोनशिलाही पंतप्रधानांच्या हस्ते बसवण्यात आली. बिहारमधल्या विविध रेल्वे स्थानकांबरोबरच देशातल्या 18 रेल्वे स्थानकांवरील जनऔषधी केंद्रांचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलं. आपलं सरकार जनतेच्या सेवेसाठी प्रतिबद्ध असल्याचं प्रतिपादन करत भारत विकसित होण्याच्या दिशेनं वेगानं प्रगती करत असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. नागरिकांची संपत्ती उद्ध्वस्त करून त्यांच्यावरचे आरोप ठरवण्याचा अधिकार प्रशासनाला नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. आरोपी व्यक्तींविरोधात होणाऱ्या बुलडोझर कारवाईविरोधात दाखल झालेल्या याचिकांच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की नोटीस न बजावता होणाऱ्या अशा प्रकारच्या कार्यवाहीला मनमानीपणा समजलं जाईल. देशभरातल्या अशा प्रकारच्या संपत्तींच्या अनधिकृत विध्वंसाला रोखण्यासाठी न्यायालयानं मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा ठळक उल्लेख करण्याबाबत अजित पवार गटाला न्यायालयानं गेल्या आठवड्यात सूचना केल्या आहेत. झारखंड राज्य विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 43 जागांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी 29.31% मतदान झाल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. केरळमध्ये वायनाड लोकसभा मतदारसंघ आणि 10 राज्यातल्या विधानसभांच्या काही जागांसाठी आज पोटनिवडणूक होत आहे. वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या वेळेआधीच नागरिकांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. पश्चिम बंगालमध्येही विधानसभेच्या 6 जागांसाठी पोटनिवडणुकीचं मतदान सुरळीत सुरू आहे. सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात आजपासून गृहमतदानाला सुरुवात झाली आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत गृहमतदान पथक कार्यरत राहणार आहे. 425 मतदार गृहमतदान सुविधेच्या माध्यमातून मतदान करणार आहेत. यात 77 दिव्यांग आणि उर्वरित 85 पेक्षा जास्त वयाचे मतदार आहेत. जळगाव जिल्ह्यातही सर्व 11 मतदारसंघात आज गृहमतदान सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारानं वेग घेतला आहे. भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दोंडाईच्या इथं सभा सुरू आहे. त्यानंतर शहा यांची जळगाव आणि परभणी जिल्ह्यात जिंतूर इथं सभा होणार आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या चंद्रपूर आणि नागपूर इथं सभा होत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री भाजप नेते योगी आदित्यनाथ वाशिम आणि ठाणे इथं प्रचारसभा घेणार आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची आज लातूर इथं सभा होणार आहे. तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात सभा होणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात अवैध रीतीनं राहणाऱ्या 13 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. नाखरे काळाकोण तालुक्यात चिरेखानी भागात गेल्या 6 महिन्यांपासून राहणाऱ्या या घुसखोरांना दहशतवाद विरोधी पथकानं काल ताब्यात घेतलं. या 13 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या राघवपुरम ते रामगुंडम मार्गावर मालवाहू रेल्वे रुळावरून घसरल्यामुळे या मार्गावरील बहुतांश रेल्वे आज रद्द करण्यात आल्या आहेत. सिकंदराबाद तिरुपती, तिरुपती सिकंदराबाद, आदिलाबाद परळी, अकोला पूर्णा, आदिलाबाद नांदेड या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. पुण्यात म्हाळुंगे बालेवाडी इथल्या क्रीडा संकुलात राष्ट्रीय पॅरा नेमबाजी स्पर्धेच्या मुख्य फेऱ्यांना आजपासून प्रारंभ होत आहे. यामध्ये पॅरिस पॅराऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती अवनी लेकरा हिचा 10 मीटर एअर रायफल आणि 10 मीटर मिश्र एअर रायफल या प्रकारातला खेळ पाहायला मिळणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.